नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. विकसित भारतासाठी अंमली पदार्थमुक्त युवा या देशभरात सुरू असलेल्या मोहिमेतून अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत असून भारताच्या तरुणांच्या आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा हा सामूहिक संकल्प आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज पंतप्रधानांनी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 137व्या भागातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. अंमली पदार्थांचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात असं पंतप्रधान म्हणाले. अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. अंमली पदार्थमुक्त भारतासाठी प्रभावी घोषवाक्य बनवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ते म्हणाले,
नशा मुक्त भारत के लिए क्या आप कोई पावरफुल स्लोगन बना सकते हैं? कि हमारे यंग म्यूजिशियंस ऐसे सॉन्ग्स बना सकते हैं जिनमें ड्रग फ्री लाइफ का मैसेज हो? क्या स्टूडेंट्स और थिएटर ग्रुप दिल को छू लेने वाले शॉर्ट प्लेज लिख सकते हैं जिनमें ड्रग्स के खतरों के साथ साथ उनसे बाहर निकलने का रास्ता भी हो? हमारे देश में बेहतरीन कंटेंट क्रिएटर्स की कमी नहीं है. मेरा आग्रह है कि वे अलग अलग भाषाओं में ऐसा कंटेंट बनाएं जिससे इस दिशा में समाज को मदद मिले.
याबाबत नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरून समाज माध्यमांवरून याचा प्रसार करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम देशाच्या अभिमानाच्या भावनेला अजून बळकट करते असं सांगून यातून 8 कोटींहून जास्त तिरंगा सेल्फी आपल्याला प्राप्त झाल्याचं ते म्हणाले. हा तिरंगा उत्सव भारतापुरताच मर्यादित न राहता यावर्षी सूर्यपथ तिरंगा उपक्रमाद्वारे फिजीमधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो तसंच यामुळे देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं असं सांगून या प्रयत्नांमध्ये सहभागी झालेल्यांचं आपण अभिनंदन करत असल्याचं ते म्हणाले. शहरांपासून गावातल्या रस्त्यांवर रोज सकाळ ते सायंकाळ लाखो महिला विविध सामानाची विक्री करतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नव्हता, मात्र पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत असल्याचं ते म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेतल्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशातल्या 35 लाख महिला यात सामील होऊन व्यवसाय वाढवत असल्याचं सांगून जेव्हा एखाद्या महिलेचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं, मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातल्या गरजा पूर्ण होतात आणि महिलेचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावरून वस्ती विक्री करणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो असंही ते म्हणाले. पंतप्रधानांनी स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण असून जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरताच मर्यादित न राहता तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो, त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिक वाढतं असं ते म्हणाले. देशाच्या विविध भागात स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आपल्याला सतत प्रेरणा देतात असंही त्यांनी नमूद केलं. जेव्हा एखाद्या छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते तेव्हा तो नवीन संधींची दारं उघडू शकतो असंही ते म्हणाले. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो असं सांगून या संदर्भातील विविध दाखले मोदी यांनी बोलताना दिले. निसर्गाच्या रक्षणातून जीवन समृद्ध होऊ शकतं याबद्दलही त्यांनी उदाहरण दिलं. मुलींची स्वप्न पृथ्वीवरून आकाशात झेप घेत आहेत. भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत असून याबाबतच्या मिशन शक्तीसॅट उपक्रमातून 108 देशातील 12,000 विद्यार्थिनींनी उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत असल्याचं ते म्हणाले. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं सांगून या सणासुदीच्या काळात आपण पुन्हा एकदा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन करू इच्छितो असं ते म्हणाले. भारताचा आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंच्या गर्वानं स्वीकार करण्यात आहे असंही त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या उझबेकिस्तान दौऱ्यावर आज दुसऱ्या दिवशी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी उझबेकिस्तान योग संघटनेनं आयोजित केलेल्या योगा कार्यक्रमात सहभाग घेतला. नेपाळमधील भीषणपुरातील मृत्यांची संख्या 750 वर पोहोचली असून जवळपास 2,500 जण अजूनही बेपत्ता आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.